चीनीमंडी.com पॉडकास्ट।
शेतकरी नेत्यांनी ऊस अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला घातला घेराव। जिल्ह्यामध्ये ऊस पावती वितरणातील मनमानी कारभाराविरोधात संतप्त शेतकरी नेत्यांनी ऊस अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला टाळे ठोकले, तसेच तब्बल 4 तास घेराव घातला। ऊस अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतरच शेतकरी नेत्यांनी घेराव मागे घेतला। त्यानंतर शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास 17 मार्च पासून पुन्हा घेराव घालण्याचा इशारा दिला। भारतीय किसान युनियनचे भानूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिवाकर सिंह यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी नेते शुक्रवारी दुपारी 1 वाजता जिल्हा ऊस अधिकाऱ्यांच्या कार्यालय परिसरात पोहोचले। त्यांनी कार्यालयाला टाळे ठोकले। काही वेळानंतर जिल्हा ऊस अधिकारी हेमेंद्र प्रताप सिंह यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली, पण शेतकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते। कसे बसे ते बोलायला तयार झाले। शेतकरी नेत्यांच्या म्हणण्यानुसार 3 क्रय केंद्र नैरेना खुर्द आणि काफूरपूरच्या साखर कारखान्यात बदल करायचा आहे, पण ऊस अधिकारी हेमेंद्र प्रताप सिंह बदल करण्यास तयार नाहीत। यावेळी अध्यक्ष भगतसिंग, बॉबी चौधरी, छतर सिंग, जसवीर सिंग, नरेंद्र सिंग, ब्रिजपाल सिंह, सतवीर सिंह, डॉक्टर हरपाल सिंह, समरपाल सैनी, पप्पू सिंह, संतरपाल सिंह, यशवर सिंह, ओमवीर सिंह, राम सिंह, अमरपाल सिंह आदि उपस्थित होते।